chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखाना सुरू करण्याबाबत लिखित आश्वासनाची मागणी। ऊस शेतकऱ्यांनी गुरुवारी राज्य सरकारला आगामी पीक हंगामाची नुकसान भरपाई देण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। कारखान्याच्या सध्याच्या स्थितीसाठी राज्य सरकारला दोषी ठरवून शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली की संजीवनी साखर कारखान्याला पुन्हा सुरू केले जावे। वडेममध्ये आयोजित एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी सरकारकडून संजीवनी साखर कारखान्याद्वारा यावर्षी गाळप हंगाम सुरू करण्याच्या लिखित आश्वासनाची मागणी केली आहे। सरकार संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यामध्ये अपयशी राहिल्यामुळे ऊस शेतकऱ्यांनी 10 वर्षाच्या नुकसान भरपाईची मागणी करण्याचा निर्णय घेतलाय। ऊस शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या मुद्द्यावर बैठक घेतली होती। बैठकीमध्ये काही सदस्यांनी ऊस शेतकऱ्यांची रक्षा करण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे सरकारवर टीका केली आणि ऊस थकबाकीसाठीही सरकारला जबाबदार ठरवले। बैठकीमध्ये आयातीन मस्कारे हांस, मनोज पराईकर, कुशता गावकर, हर्षद प्रभुदेसाई, चंदन उनाडकर, संजय कुर्तीकर आदींनी मनोगत व्यक्त केले। प्रभावित शेतकऱ्यांनी आगामी ऊस तोडणी हंगामासाठी 3,600 रुपये प्रति टन इतक्या भरपाईची मागणी केली आहे।